chinimandi.com podcast.
VZL Ishika Market Update. गुरुवार 19 मार्च 2020. डोमेस्टिक मार्केट. देशभर कोरोना व्हायरसच्या वाढत्या भीतीमुळे बाजार शांत झाला. साखर कारखानदार साखर विकण्यासाठी धडपडत आहेत. महाराष्ट्र S30 साखरेचा व्यापार 3050 रुपये ते 3140 रुपये प्रति क्विंटल राहिला. दक्षिण कर्नाटक S30 साखरेचा व्यापार 3250 रुपये ते 3285 रुपये प्रति क्विंटल राहिला. तर M30चा व्यापार 3270 रुपये ते 3335 रुपये राहिला. उत्तर प्रदेशमध्ये M30चा व्यापार 3160 रुपये ते 3240 रुपये होता. गुजरातमध्ये M30चा व्यापार 3270 रुपये ते 3290 रुपये राहिला. कोलकाता S30 साखरेचा व्यापार 3440 रुपये ते 3450 रुपये राहिला. तर M30चा व्यापार 3460 रुपये ते 3480 रुपये राहिला. तमिळनाडूमध्ये S30चा व्यापार 3260 रुपये ते 3350 रुपये होता. तर M30चा व्यापार 3325 रुपये ते 3340 रुपये राहिला. कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत. इंटरनॅशनल मार्केट लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 335.80 डॉलर्स प्रति टन राहिला आणि US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 10.68 सेंट्स होते. करन्सी आणि कमोडिटी. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 75.07 मध्ये झाला. तर ब्राझिलियन रिअलचा व्यापार 5.17 मध्ये झाला. क्रूड फ्युचर्स 1664 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI 22.65 डॉलर्स होते. इक्विटी. BSE सेन्सेक्स 581.28 अंकांनी खाली येऊन 28,288.23 अंकावर बंद झाला. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा NSE निफ्टी 205.35 अंकांनी खाली येऊन 8,263.45 अंकावर बंद झाला.